नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. मुंबईत 2008 साली झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर हुसैन राणाला भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय अमेरिकेच्या अपील न्यायालयानं दिला आहे. भारत अमेरिका उभय देशातल्या हस्तांतरण करारानुसार सध्या लॉस एंजेलिसच्या तुरुंगातील राणाचं हस्तांतरण होऊ शकतं. राणा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या डेव्हिड हेडलीशी संबंधित असून त्याचा पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयशी संबंध असल्याचाही आरोप आहे. नागरिकत्व सुधारणा अधिनियम अर्थात सीएए अंतर्गत विस्थापित 188 हिंदूंना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज अहमदाबाद इथं एका कार्यक्रमात भारताचं नागरिकता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री शाह यांनी अहमदाबाद महापालिकेच्या अनेक विकासकामांचं उद्घाटनही आज सकाळी केलं. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी आज विजांच्या आणि जोराच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान येत्या 2-3 दिवसात पश्चिम बंगालसह हिमालयाशी जोडलेला भाग, ईशान्येकडील राज्ये तसेच केरळ, तमिळनाडू आणि लक्षद्वीपमध्येही तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काँग्रेस पक्षातर्फे परवा मंगळवारी 20 ऑगस्टला माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी मुंबई इथं कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 4.25 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थ कोकेन जप्त करत आरोपीला ताब्यात घेतल्याचं उत्तर आहे. इथिओपिया एअरलाइन्स विमानातून प्रवास करणाऱ्या केनियन इसमाची तपासणी केली असता अंमली पदार्थाच्या गोळ्या शरीरात लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला होता. छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं 66व्या वर्धापन दिनी देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार ज्येष्ठ लोककलावंत पांडुरंग घोटकर यांना जाहीर केला आहे. हा पुरस्कार वर्धापन दिनी 23 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान केला जाणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे. महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनं सढळ हस्ते मदत केल्यानं गेल्या 4 महिन्यात 1 लाख कोटींची गुंतवणूक राज्यात झाली. राज्यात मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी 15,000 कोटींचा निधी मंजूर झाल्यानं राज्यात जगातील सर्वात मोठं मेट्रोचं जाळं पुण्यासह मुंबई परिक्षेत्रात विणलं जात असल्याचं शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारनं राज्याला काय दिलं असं विचारणाऱ्या विरोधकांवर खासदार देवरा यांनी या माहितीद्वारे उत्तर दिलं. वाढवण बंदरांसाठीची निधीही यात समाविष्ट असल्याचं देवरा म्हणाले. भारतानं आर्थिक राष्ट्रवाद स्वीकारून उद्योग, व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रानं टाळता येण्यासारखी आयात टाळत स्थानिक उत्पादनास प्राधान्य देण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते काल व्यंकटचलमच्या स्वर्ण भारत ट्रस्ट इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. देशाचं चलन भांडार रित होण्यासह भारतीय कामगारांच्या रोजगाराच्या संधी कमी होणं आणि उद्योजकतेच्या विकासामध्ये होणारा अडथळा यामुळे आयातीचा अर्थव्यवस्थेवर होणारा नकारात्मक परिणाम याद्वारे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केला. एक देश म्हणून आपल्याला दीर्घकालीन राष्ट्रीय हितांऐवजी सहज झटपट आर्थिक लाभाला प्राधान्य देणं परवडणारं नाही असंही ते म्हणाले. चीनमध्ये चेंगडू इथं परवा मंगळवारी 20 तारखेपासून सुरू होणाऱ्या 15 आणि 17 वर्षांखालील कनिष्ठ गट आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताचा 39 खेळाडूंचा संघ रवाना झाला आहे. मागील वर्षी या स्पर्धेत भारतानं एका सुवर्णपदकासह 3 पदकं पटकावली होती. दरम्यान पुढील वर्षी कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं यजमानपद भारतानं स्वीकारलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.